चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। बुधवार 14 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट। आज मार्केट स्थिर राहिले। महाराष्ट्रात कारखान्यांचे भाव 3110 ते 3160 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3100 ते 3150 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3340 ते 3380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3320 ते 3360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3220 ते 3340 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3350 ते 3360 रुपयामध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजार आज स्थिर होता। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $317.20, तर US साखरेचा व्यापार 11.73 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $325 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $340 ते $345 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,200 ते 20,500 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,500 ते 21,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.27 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.9 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,862 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $55.45 होते। BSE सेन्सेक्स 353 अंकांनी वाढून 37,311 अंकांवर, तर NSE निफ्टी 104 अंकांनी पडून 11,029 अंकांवर बंद झाले।